नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केले. माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर सन्मान प्रदान केला. माजी उपप्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती उद्या पुरस्कार प्रदान करतील. नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर आणि रामटेक या लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नागपूर मतदारसंघातले उमेदवार नितीन गडकरी यांनी आज मध्य नागपुरात रोड शो केला. मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. नितीन गडकरी नागपूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकूरकर यांचं पक्षात स्वागत केलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांची वरिष्ठ नेत्यांसमोर नामुष्की होऊ नये म्हणून आपण माघार घेतली असून 2 दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच्या भेटीत मतदारसंघातल्या समस्या सोडवण्याचं आश्वासन मिळाल्यानं आपण निवडणूक लढवणार नसल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर परभणीतून महायुतीचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण 75% वाढवण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगानं ठेवलं असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आकाशवाणीला आज एका मुलाखतीत दिली. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर 2 भागात आज आणि उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्याला ऐकता येईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या मतदारसंघांमधले प्रश्न, राजकीय परिस्थिती आणि त्यावर विश्लेषकांची मतं यावर आधारित कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा येत्या 1 एप्रिलपासून अस्मिता वाहिनीवर प्रसारित होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट संघाची पंजाब किंग्ज संघाशी लढत होणार आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी मैदानावर आज संध्याकाळी या सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.